कृष्ण जन्माष्टमी महोत्सव की जय। सर्वांनी माझ्या मागून म्हणायचंय, हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सर्व हॉल जो आहे ना तो दुमदुमला पाहिजे भगवंताच्या नावाच्या गजराने। पुन्हा एकदा म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय। कृष्णाय वासुदेवाय। देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय। गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामा राम राम हरे हरे। आजच्या या 7 सप्टेंबर रोजी मंगळवार ना, आज सोमवार आहे, आपण सर्वांचं ह्या सभागृहामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवाकरता स्वागत आहे आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचा धन्यवादही आहे। आपण वेळात वेळ काढून कामाच्या दिवशी इथे भगवंताच्या समारंभाकरता उपस्थित राहिलात। तर आपली जी संस्कृती आहे भारताची ती अनंत उत्सवांनी समृद्ध आहे। भारतवर्ष म्हणजे उत्सव। या भारतवर्षामध्ये डिप्रेशन नावाची वस्तू पूर्वी दिसायची नाही, कारण ठराविक कालांतराने दुसरा उत्सव यायचा, गोकुळाष्टमी दहीकाला, नंतर गणपती, त्याच्यानंतर नवरात्री, नंतर दसरा, मग दिवाळी, मग संक्रांती, मग रामनवमी, वसंत पंचमी, मग रामनवमी, मग होळी, मग रामनवमी, मग हनुमान जयंती, आणि हे एका राज्यामध्ये एक सेट उत्सवांचा। मग ओरिसामध्ये वेगळा, मथुरेमध्ये वेगळा, दक्षिण भारतामध्ये वेगळा सेट, असे अनेक विविध उत्सव या भारतामध्ये समृद्ध होतात। आणि या सर्व उत्सवांचं एक महत्त्वपूर्ण अंग असं आहे की हे सर्व उत्सव जे आहेत ते भगवंताच्याच आधारावरती योजले गेलेले आहेत। भगवंत या सर्व उत्सवांचे मूळ आहेत। त्यांचा गौरव, त्यांचं लीलाश्रवण, त्यांची आरती पूजा, त्यांचं स्मरण हे सर्व उत्सवांचं मूळ आहे। हे या सर्वांचं महत्त्वपूर्ण अंग आहे। त्याच्यामुळे ह्या देशामध्ये पूर्वी लोकांना डिप्रेशन व्हायला वेळच नव्हता, कारण सारखे लोक बिझी असायचे, शेती करायची, कामं करायची आणि लगेच उत्सवाकरता प्रयत्न करायचा, दिवस रात्र बिझी राहायचं, मन त्यामध्ये झोकून द्यायचं, मग्न व्हायचं। अशा एका दिव्य कामामध्ये मग्न असलेल्या व्यक्तीला डिप्रेशन कसं का होईल? परंतु आत्ता भारतवर्षामध्ये सुद्धा हे डिप्रेशन, तणाव, मानसिक तणाव, मानसिक रोग का वाढलेत? कारण मनुष्य जाणीवपूर्वक उत्सवापासून दूर होत चाललेला आहे। आणि इंद्रिय भोग कसा मिळेल? आपलं प्राकृतिक कार्य जे आहे, शेती करणं, निसर्गात राहणं, गावात राहणं हे सोडून शहरामध्ये काम करायला जात आहेत, बिझी झालेले आहेत, धकाधकीचं जीवन झालेलं आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे मानसिक तणाव आणि दुःख आणि मानसिक रोग हे वाढलेले आहेत। तर ह्या पार्श्वभूमीवर सुद्धा हा उत्सव जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव जो आहे तो आपल्याला आपल्या भगवंताबद्दल आतुरतेने आठवण करून देण्याकरता आलेला आहे. आपण सर्वजण भगवंतांना सोडून ज्या जगामध्ये जन्म घेतलेला आहे, भगवंतांना सोडून त्यांचीच प्रकृती, त्यांचीच सृष्टी आपण भोगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मालकाला सोडून मालकाचीच प्रॉपर्टी आपण जर भोगायला सुरुवात केली तर दुःख आपल्या जीवनामध्ये नक्की येणार 100%. तर आजचा दिवस अतिशय पवित्र आहे. 2 दिवसापूर्वी आपण जन्माष्टमीचा अनुभव घेतला आणि सावंतवाडीमध्ये आज ते मी साजरी करत आहोत. तर कोणाला प्रश्न पडेल की असं कसं, जन्माष्टमी पर्व होती, मी आज कसं काय साजरा करता? जन्माष्टमी हा नित्य उत्सव आहे. ज्या क्षणी, ज्या दिवशी, ज्या तासामध्ये तुमच्या मनामध्ये भगवंताचं स्मरण होईल ती जन्माष्टमी, ती गोकुळाष्टमी. ह्या जगामध्ये ह्या तिथीला श्रावण मासामध्ये वद्यपक्षाच्या दिवशी, वद्यपक्षामध्ये अष्टमी तिथीला मध्यरात्रीच्या वेळी श्रीकृष्णाने या जगामध्ये अवतार घेतला. परंतु वास्तविकचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ असा आहे की ह्या जगात ते प्रकट झाले, लोकांच्या स्मृतीमध्ये उतरले, दृष्टीमध्ये उतरले. आज ते आपल्यामध्ये शरीररूपाने उपलब्ध नाही आहेत, परंतु ज्या क्षणी ते अंतर्धान झाले त्याच क्षणी त्यांच्या नामरूपामध्ये ते प्रकट झाले. श्रीमद भागवत या ग्रंथाच्या माध्यमाने प्रकट झाले. तो ग्रंथ काय आहे? श्रीमद भागवत हे कृष्णलीला आणि कृष्णभक्तलीला चरित्र याने संपृक्त आहे. ज्या क्षणी श्रीकृष्ण भगवंत या जगातून अंतर्धान झाले त्या क्षणी भगवंताचं नाव आणि भागवत धर्म हा प्रचलित झाला. त्या अर्थाने बघायला गेलं तर ज्या क्षणी आपण त्यांची आठवण करू तो त्यांचा जन्म आहे. आणि भगवंताचे भक्त जे सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रत, त्यांच्याकरता कायम जन्माष्टमी असते. म्हणून जन्माष्टमी आपण तिथीमध्ये करतोच, पण तिथीच्या नंतर पण करू शकतो. त्याचं कारण येन केन प्रकारेण मन कृष्ण निवेशयत, ज्या कारणाने भगवंताची आठवण येऊ शकते, स्मरण होऊ शकतं, त्यांच्याबद्दल आपण श्रवण करू शकतो, तीच जन्माष्टमी. म्हणून त्याकरता मूर्त नाही, ते आपण कधीही साजरी करू शकतो. कोणाला प्रश्न पडला असेल की अरे जन्माष्टमीच्या दिवशी रामलीला काय दाखवली, मला पण प्रश्न पडला असा, पण त्याचं उत्तर देखील आहे. ते असं आहे की भगवंताने अनेक अवतार घेतले. कधी नरसिंह म्हणून आले, कधी कधी मत्स्य म्हणून आले, कधी वराह, कधी वामन, कधी नरसिंह भगवान, कधी बुद्ध, कधी परशुराम, कधी राम. हे सर्व एकच भगवंताचे अनेक रूप आहेत. आणि ते अनेक रूपं का घेतात? तर आपल्याला विविधता मिळावी, अनेक प्रकारे आपलं मनोरंजन व्हावं, आत्मरंजन व्हावं, ह्या उद्देशाने भगवंत हे विविध अवतार घेतात. आणि विविध प्रकारे, बहुरंगी प्रकारे आपल्या आध्यात्मिक आनंदाकरता विविध लीला करतात. आणि त्यांची कुठचीही लीला ही दुसऱ्या लीलेची कॉपी नसते, ही नवीन लीला असते, नवनवाय मान असते, नव यौवन संपूर्ण असते. तर ही लीला समजून घेणे हे आपल्या ह्या मनुष्य जीवनाचं उद्देश आहे. जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. भगवंताला अर्जुन म्हणतात की भगवंताचा जन्म आणि त्यांचे कर्म, त्यांच्या लीला ह्या दिव्य आहेत. आणि त्यांचं दिव्यत्व आपल्याला जर समजलं तर आपल्याला ह्या जन्माच्या अंती पुन्हा या जगामध्ये जन्म घेऊन यावं लागणार नाही. आणि पुन्हा ह्या जगात येऊ लावू नये म्हणून आत्म्याला हे मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे. आपण सर्वजण अनेक योनीमधून दुःख भोगत भोगत आलेलो आहोत. तर या दुष्टचक्रातून, जन्म मृत्यूच्या जंजाळातून मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून भगवंताने अवतार घेतला आहे. आणि त्यांचा जो अवतार आहे, आपण जन्म घेतो आईच्या योनी मार्गातून आणि भगवंत प्रकट होतात. आपण काम करतो, भगवंत लीला करतात. काय फरक आहे त्यामध्ये? आपलं काम जे आहे ते आपल्याला कर्मफळामध्ये बांधतं, भगवंताच्या लीला आपल्याला कर्मफळातून मुक्त करतात. आणि ते स्वतः कुठच्याही आपल्या कर्मफळात बंधनग्रस्त होत नाहीत, बांधले जात नाहीत. कारण ते भगवंत आहेत. आपण जीव आहोत, आपण पतित प्रवण आहोत, म्हणजे पतित कधीही होऊ शकतो आणि पतित आहोत सुद्धा. आणि भगवंत अच्युत आहे, ते सदैव आपल्या उच्च स्थानावरती कायम विराजमान असतात, त्यांचं कधीही पतन होत नाही. जीवाचं पतन होतं म्हणून आपण इथे पतन होऊन ह्या जगामध्ये जन्म मृत्यूने बाध्य असलेल्या शरीरामध्ये जन्म घेऊन दुःख भोगत आहोत. हे आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा आपलं खरं आध्यात्मिक जीवन सुरू होईल. आध्यात्मिक जीवन हे अतिशय प्रसन्नमय आहे, आनंदमय आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये आनंदच आनंद आहे, दुःखाचा लवलेश मात्र नाही. सुसुखम कर्तुम अव्ययम, सदैव अतिसुख देणारं आणि कधीही न संपणारं असं हे आध्यात्मिक जीवन आहे. आध्यात्मिक जीवन म्हणजे श्रीकृष्ण भगवंताला हृदयामध्ये प्रवेश देणे. श्रीकृष्णाला हृदयामध्ये प्रेमपूर्वक स्वागत करणे, आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग त्यांना बनवणे, त्यांना आपलेसे करून घेणे, आपण त्यांचे बनणे, हे आध्यात्मिक जीवन, हे पारमार्थिक जीवन. आपला प्रपंच होत राहतो, अध्यात्म करावं लागतं. मुलं जन्म घेतात, मोठी होतात, शाळेत जातात, त्यांचे लग्न होतात, त्यांना मुलं होतात, ते म्हातारी होतात, आपण म्हातारी होतो, याला प्रपंच म्हणतात. प्रपंचाचं राटगाडगं आपोआप चालतं, काळाच्या प्रभावाने चालत राहतं. परंतु अध्यात्म आणि पारमार्थिक जीवन जे आहे ते स्वतःहून प्रयत्नपूर्वक करावं लागतं. आणि हे जी मनुष्य जीवन आहे, ही जी कुडी आहे, हा जो दिव्य चान्स आपल्याला मिळालेला आहे तो एकमेव आहे, पुन्हा पुन्हा येणार नाही आहे. 84 लक्ष योनीमधून पुन्हा पुन्हा भटकत भटकत दुःख भोगत भोगत आपण आलेलो आहोत आणि या अंतिम क्षणी आपल्याला हे अतिशय भाग्यवान जीवन, मनुष्य जीवन प्राप्त झालेलं आहे. तर लोकांना असं वाटलं की आपण आता जे जनावराच्या आयुष्यात करू शकत नाही, जी बुद्धी त्या शरीरात उपलब्ध नाही, ती बुद्धी आपल्याला लाभलेली आहे, तर आपण ती बुद्धी वापरून का नाही अनेक प्रकारचे आनंद उपभोगले पाहिजेत आपण, असं आपल्याला वाटतं. परंतु हाच जीव आपल्या सर्वांचा मूर्खपणा आहे. या अतिशय उच्च आणि उत्कृष्ट बुद्धीचा उपयोग त्यांना समजून घेण्याकरता म्हणून आपल्याला दिलेला आहे, करायचा आहे. कारण भगवंत, मी आता डॉक्टर आहे, मोठी मोठी पुस्तकं वाचलेली आहेत 5.5 वर्ष, उचलायला पण ताकद लागते, एवढी मोठी मोठी पुस्तक. पण माझा हा अनुभव आहे आणि साक्षात्कार आहे की ती पुस्तकं वाचून घेऊन समजून घ्यायला आणि प्रॅक्टिस करायला खूप बुद्धी लागते, पण त्याच्याहूनही प्रचंड मोठी बुद्धी लागते भगवंताला समजून घेण्याकरता. कारण मी दोन्ही प्रयत्न केले आहेत आणि कुठच्या कुठच्या प्रयत्नाला किती किती बुद्धी लागते याचा मी अनुभव घेतलेला आहे. म्हणून तुम्हाला मी ठामपणे सांगू शकतो की भगवंताला समजून घेण्याकरता फार मोठी बुद्धी आवश्यक आहे. प्रत्येक प्राण्याकडे ही बुद्धी दिलेली आहे. प्रत्येक प्राणी कसं, कुठे खायचं, कुठे विश्रांती घ्यायची, आपल्या संकटात रक्षा कशी करायची, आपल्या प्रजेचं उत्पादन कसं करायचं, ही बुद्धी मुंगीकडे पण आहे, अमीबाकडे पण आहे, पक्ष्यांकडे पण आहे, माशांकडे पण आहे, झाडाकडे पण आहे, तुमच्या आमच्याकडे पण आहे. परंतु इतका प्रगल्भ मेंदू या शरीरात ठेवला आहे भगवंतानी, तो केवळ आहार, निद्रा आणि सुरक्षा आणि प्रजोत्पादन करण्याकरता दिलेलं नाही आहे. त्याच्याकरता मुंगीचा मेंदू पण पुरेसा आहे. मुंगी पण फार उत्कृष्टपणे आपला आहार शोधते, आपलं प्रजा उत्पादन करते, सुरक्षा करते आपली आणि विश्रांती पण घेते. कुत्रा पण करतो, मांजर पण करते, पक्षी पण करतात. प्रत्येक जीव या 4 कामामध्ये एक्सपर्ट आहे. परंतु मनुष्याला इतकी प्रगल्भ बुद्धी देण्यात आलेली आहे याचं कारण असं आहे की तेवढी प्रगल्भ बुद्धी आपल्याला भगवंताला समजून घेण्याकरता आवश्यक आहे, म्हणून ती दिली गेलेली आहे. पण तिचा उपयोग जर आपण भगवंताकरता, त्यांना समजून घेण्याकरता नाही केला, मग मनुष्य ती बुद्धी इंद्रिय भोगाकरता वापरतो, या जगाचा भोग घेण्याकरता, जगातल्या प्रत्येक सुंदर वस्तू माझी व्हावी, मला भोग घेता यावा, याकरता बुद्धीचा वापर करतो. इतरांना त्रास देऊन स्वतःचा स्वार्थ साधन करून घ्यावा म्हणून त्या बुद्धीचा वापर करतो. ॲटम बॉम्ब तयार करतो त्या बुद्धीने, हां, आतंकवाद करतो, इथे बसून तिकडे बॉम्बला कसा करता येईल याची योजना बनवतो. न्यूट्रॉन बॉम्ब, ॲटम बॉम्ब, इलेक्ट्रॉन बॉम्ब बनवतात लोक. कारण ती बुद्धी जेव्हा भगवंताच्या सेवेत लागत नाही, ती निश्चित रूपाने वाममार्गी कुकृत्य करण्याकरता म्हणून लागते. हे कसं आहे, आपली बुद्धी म्हणजे एक मोठ्या अतिशय प्रचंड वेगाने जाणारं हवाई जहाज आहे. विमान आहे. त्याला नीट गती मिळाली तर ते अतिशय कमी वेळामध्ये आपल्या गंतव्य ठिकाणी पोहोचू शकतं. पण जर ते एका अंशाने जर विचलित झालं तर ते कुठच्या कुठे पोचतं, कारण एक अंश म्हणजे जेव्हा त्या प्रचंड गतीने विमान पुढे जातं तर ते कुठच्या कुठे पोचून जातं, लक्ष कुठे आणि पोचतं कुठे, तशी आपली बुद्धी आहे. जोपर्यंत ती भगवंताच्या सेवेमध्ये आहे, त्यांच्या स्मरणामध्ये आहे, त्यांच्या सेवेमध्ये आहे, तोपर्यंत बुद्धी आपल्याला भगवंताकडे घेऊन जाणार. पण जेव्हाचा बुद्धीचा दुरुपयोग सुरू होणार, इंद्रिय भोगाकरता, इतरांना कष्ट देण्याकरता, त्रास देण्याकरता, स्वार्थापोटी, तर ती बुद्धी आपल्या नरकात घेऊन जाते. दिली गेली आहे भगवंताकडे पोचण्याकरता, घेऊन जात आहे नरकाकडे. सर्वांना आपल्याला समजणं आवश्यक आहे. आपलं जीवन जे आहे अतिशय श्रेष्ठ जीवन आहे, देवतापेक्षाही श्रेष्ठ जीवन हे आपलं जीवन मानलं गेलेलं आहे. कारण देवतांकडे खूप भोग उपलब्ध आहेत, त्या भोगांच्या उपभोगामध्ये त्यांना भगवंताची आठवण येत नाही. इंद्रसुद्धा भगवंताला विसरतात, ब्रह्मसुद्धा भगवंताला कधी कधी ओळखू नाही शकत. बाकी साध्या देवतांची तर गोष्टच करू नका. सर्वात मोठे जीव जे आहेत, मोठे दैवत आहेत जे आहेत, ते पण काही काही वेळी भगवंताच्या लीलेमध्ये भ्रमित होतात, भगवंतांना ओळखू नाही शकत, त्यांच्या प्रती अपराध करून बसतात. इतके त्यांच्याकडे भोग आहेत, इतके ऐश्वर आहेत की इंद्राला एकदा दुर्वास मुनीने वैकुंठाच्या विष्णूची महाप्रसादी माळा आणून दिली अतिशय प्रेमाने. परंतु इंद्र त्यावेळी स्वर्ग लोकामध्ये अप्सरांचं नृत्य बघण्यामध्ये व्यग्र होते एकदम. ती माळ घेतली अशी दुर्लक्ष केलं आणि ते आपल्या हत्तीचं वाहन जे आहे ऐरावत त्याला देऊन टाकली. तर तो हत्तीच तो, त्याने काय केलं, ती माळ घेऊन भगवंताची आपल्या पायाखाली तुडवली. त्या क्षणी दुर्वासमुनीने शाप दिला की भगवंताची महाप्रसादी माळ, त्याचं महत्त्व तू ओळखू शकत नाहीस, इंद्र भोगात लोलूप आहेस, लुप्त आहेस, जा तू, जाऊन तुझ्या सगळं संपत्ती नष्ट होईल. तत्क्षणी सर्व देवतांचं संपत्ती नष्ट झाली. महाबली राक्षसाने येऊन सर्व हरण करून घेतलं आणि देवता लोकांना गुहेमध्ये लपून राहायला लागलं. मग समुद्र मंथन करायला लागलं. त्यानंतर भगवंतांनी युक्ती करून त्यांना अमृत दिलं मोहिनीरूप घेऊन. असं अनेक वेळा इंद्राच्या हातून अपराध घडलेले आहेत. देवांचा देव आहे तो, देवाधिपती, देवदेव, देव इंद्र, तरीही भगवंताला ओळखण्यात कसूर होते. कारण इतके भोग आहेत, इतकं ऐश्वर आहे, इतकी सुविधा आहे की सुखामध्ये मनुष्याला भगवंताची आठवण नाहीत. त्या दृष्टीने मनुष्य जीवन पृथ्वीवरचं इंद्रापेक्षाही आणि देवतापेक्षाही श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. कारण थोड्या कालावधीमध्ये भगवंताचं स्मरण करून हा इकडचा जीव जो आहे तो भगवंताच्या धामामध्ये प्रवेश करू शकतो. कलियुगात खास वर्णन दिलेलं आहे, तुमचं आमचं भाग्य किती याचं वर्णन दिलेलं आहे की ज्या घरामध्ये तुमच्या आमच्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं जातं, भगवंताला मानलं जातं, त्याची सेवा केली जाते, त्या घरात जन्म घेण्याकरता सारे देवता, त्या देवतामध्ये जे बुद्धिमान देवता आहेत, साक्षात्कारी देवता आहेत, ते लाईन लावून उभे राहिले आहेत, रांगेत उभे आहेत की आम्हाला आमच्या पुत्रांना ह्या मनुष्याच्या घरी, वैष्णवांच्या घरी जन्म मिळेल. म्हणजे लाखो वर्ष तिकडे भोगाचं जीवन जगण्यापेक्षा काही 70-80 वर्ष इथे जीवन जगून आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. म्हणून सर्व देवता नाही, त्याच्यात बोध झालेले देवता. आपले कसे सर्व माणसं भगवंताचे भक्त नसतात, त्यातली काही माणसं वैष्णव असतात. तसं देवतांमध्ये सुद्धा नारद मुनी पुन्हा पुन्हा प्रवास करतात त्यांना बोध देण्याकरता. तर त्यातले साक्षात्कारी दैवत देवता जे आहेत ते सर्व आपल्या तुमच्या घरामध्ये जन्म घेण्याकरता लाईन लावून उभे आहेत. कारण त्याला माहिती आहे या कलियुगाचं महत्त्व काय आहे आणि वैष्णवांचं महत्त्व काय आहे. ते थोडक्या काळामध्ये या जगामध्ये भगवंताचं नामस्मरण करून आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. त्याकरता भगवंत आले पुन्हा पुन्हा. संभवामी युगे युगे, त्यांना विसरून ह्या जगाचा भोग घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या सर्वांना जागवण्याकरता, आठवण देऊन करून देण्याकरता भगवंत पुन्हा पुन्हा जन्म घेतात. आणि आपली कलियुगातील पतित अवस्था पाहून भगवंत काय करतात, कली काल नामरूपे कृष्ण अवतार, स्वतः नामरूपामध्ये आपलं सर्वस्व अर्पण करून, सर्व ऐश्वर, सर्व वैभव, सर्व गौरव अर्पण करून आपल्याला नाम रूपाने स्वतःला देऊ इच्छितात. ही त्यांची कृपा आहे आपल्यावरती. आपणास त्यांच्यामध्ये इंटरेस्ट नाही, आपणामध्ये सगळ्यामध्ये भोग याचा इंटरेस्ट आहे. या दुनियेला कसं भोगायचं असं आपलं प्रवृत्ती आहे. तसं असताना देखील आपल्याला स्वतःला अतिशय सोपं करून त्यांनी जगाला प्रकट केलं आहे, जगाला प्रस्तुत केलं आहे नामरूपामध्ये. आणि नाम कसं आहे, नामनाम अकारी बहुधा निज सर्व शक्तीस, सर्व भगवंताच्या शक्ती, सर्व ऐश्वर, षड ऐश्वर, सर्व गौरव त्या नामामध्ये अर्पण केलेलं आहे, ठासून भरलेलं आहे. आणि असंही म्हटलेलं आहे की हे नाम जे आहे भगवंताचं ते भगवंतापेक्षाही अधिक दयाळू, अधिक शक्तिशाली आहे. अरे तेच नाम वानरांनी खडकावर लिहिलं आणि ते खडक समुद्रात तरंगले, आणि तेच नाम स्वतः भगवंतांनी आपलं नाम लिहिलं आणि सोडलं, तो दगड बुडला पाण्यात. तर भगवंताला आश्चर्य वाटलं आणि हनुमंताला विचारलं, हे असं कसं? त्यांनी म्हटलं की तुम्ही ज्याला सोडलं तो बुडणारच ना, तुमचं नाव ज्याच्यावरती आहे ते जेव्हा भक्त लोक श्रद्धेने लिहितात तेव्हा सर्वांना ते तारून जातं, आणि तुम्ही नाम लिहून जेव्हा त्याला त्यागता ते त्याला बुडायचंच आहे, त्याला आणखी कोणची गती होऊ शकत नाही. म्हणजे भगवंतांनी आपल्या नामाची महती ती त्यांच्याहून कशी जास्त आहे ती समजावून सांगण्याकरता हे लीला केली. तर हे समजणं अतिशय आवश्यक आहे, आणि नाम घेण्याकरता काय फार मोठ्या बुद्धीची आवश्यकता नाही, थोडीशी इच्छा आणि थोडी श्रद्धा पाहिजे बस. आणि हे नाम जे आहे हे योग साधनेपेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे, कर्मकांड यज्ञ पूजा करण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, ज्ञान प्राप्त करून विरक्त होण्याच्या मार्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. भुक्तिमुक्ती सिद्धिकामी सकल अशांत, कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. म्हणजे काय, भुक्तिमार्गामध्ये कर्मकांड करून त्याच्यावरती स्वर्गवास आणि शरीराचा भोग प्राप्त करण्याकरता आपण अनेक कार्य करतो, त्याने अशांत असतो कारण आपलं मन तर तृप्त होत नाही कधी. बरं सगळं काही आनंद घेऊन मनुष्य विरक्त होतो, पण त्या विरक्तीत देखील भगवंताला प्राप्त करेल याची गॅरंटी नसते. आणि सिद्धी म्हणजे मला आकाशात उडता आलं पाहिजे, मला प्रकाश किरणामधून चालता आलं पाहिजे, मला लोकात प्रवेश करता आला पाहिजे, मला देवता बनता आला पाहिजे, मला इकडून तिकडे उडता आलं पाहिजे, याच्या अनेक शक्ती आहेत, दिव्य शक्ती. त्यांनी मनुष्य शांत होऊ शकत नाही कारण तिन्ही मार्गामध्ये स्वार्थ आहे, मला काय मिळेल याचा विचार जास्त आहे. पण भक्तीचा मार्ग जो आहे तो निष्काम आहे, त्यामुळे स्वतःकरता त्यामध्ये काही काम वासना नाही आहेत, स्वतःकरता काही इच्छा नाही आहेत, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये केवळ भगवंत केंद्रस्थानी आहे. आणि म्हणून भक्त जो आहे तो भक्ती करतो, तो शांत चित्त होतो आणि त्याच्यासाठी भगवंत प्राप्त होतात, कारण तो स्वतःला विसरून भगवंताला पूजतो, भगवंताला आपलं जीवन, आपला वेळ, आपली मती, आपली बुद्धी, आपली इच्छा अर्पण करतो, म्हणून तो भगवंताला प्राप्त करतो. आणि अर्जुनालाही भगवंताने हेच सांगितलंय, अनेक प्रकारचे मार्ग आहेत मला प्राप्त करण्याकरता, आणि ते सगळं वर्णन पण केले आहेत, कर्मयोग, ज्ञानयोग, सिद्धियोग, राजयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग 12व्या अध्यायामध्ये. आणि शेवटी म्हटलंय की योगिनाम अपि सर्वेषां मद्गते अंतरात्मना, या सर्व योग प्रक्रियेमध्ये मला भजणारी जी प्रक्रिया आहे, भक्तियोगाची प्रक्रिया आहे, ती सर्वश्रेष्ठ आहे. ज्या पद्धतीने मी जी पद्धत अवलंबल्याने मी सहजगत्या प्राप्त होतो तो हा मार्ग आहे भक्तियोगाचा, आणि तो सहज आहे, कॉम्प्लिकेटेड नाही आहे, कठीण नाही आहे, कोणीही करू शकेल असा आहे. लहान मुलंही करू शकेल, वयस्क मनुष्य करू शकेल, आजारी मनुष्य, आरोग्यसंपन्न मनुष्य, सुंदर मनुष्य, दिसायला चांगला नसलेला मनुष्य, धनवान मनुष्य, गरीब मनुष्य, हर प्रकारची व्यक्ती कुठच्याही अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण करून भगवंतांची भक्ती करू शकते. त्याकरता हे सत्य जाणण्याकरता, त्याचं पुन्हा पुन्हा स्मरण करण्याकरता, आठवण करण्याकरता हे उत्सव भगवंताच्या अधिष्ठानावरती आधारित, भगवंताच्या लीलेवरती, नामस्मरणावरती, त्यांच्या महतीवरती आधारित. आपले कुठचेही उत्सव भगवंताला सोडून नाही आहेत, आणि पाश्चात्य जगामध्ये सर्व उत्सव भगवंताला सोडूनच आहेत. अरे रोज डे, हां हेल्थ डे, किती दिवस आहेत त्यांनी काढलेले, एड्स डे, लेडीज डे, मेन्स डे, फादर्स डे, मदर्स डे, एकाही उत्सवाला, एकाही समारंभाला भगवंताचं अधिष्ठान नाही. आणि आपल्याकडच्या जितके उत्सव आहेत त्या सगळ्यांना भगवंताचं अधिष्ठान आहे, हेच ह्या भारतभूमीचं महत्त्व आहे. या भारतभूमीमध्ये प्रत्येक संतांनी अवतार घेतला आहे, अनंत संतांनी भगवंताचे अनंत अवतार या भूमीत झालेले आहेत, त्यांचा सर्वांचा पादस्पर्श या भूमीला झालेला आहे आणि त्यामध्ये आपण जन्मलेलो आहोत. असं म्हणतात की तुमचा आमचा जन्म जो आहे तो खूप भाग्यशाली जन्म आहे. अनंत जन्मांमध्ये पुण्यकर्म केल्यानंतर इतर देशांमध्ये त्याच्या आधी अनंत योनींमध्ये भटकल्यानंतर मनुष्यजन्म मिळणार आणि मनुष्यजन्म अतेर इतर अनेक देशांमध्ये प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुण्यकर्म केल्यानंतर मग भारतामध्ये जन्म होऊ शकतो. तर हा फार भाग्यशाली जन्म आहे. या भूमीत जन्म घेण्याकरता आपण सर्वांनी मिळून खूप तपस्या केलेली आहे. विचार करा या गोष्टीवरती. आपण सर्वांनी मागच्या अनेक जन्मांमध्ये ह्या भारतभूमीमध्ये जन्म घेण्याकरता अतिशय प्रयत्न आणि पुण्यकर्म केलेले आहेत. त्यात तुमचा आमचा जन्म, माझा उडपी माझं गाव आहे, तुमचं गाव कणकवली सावंतवाडी आहे, परशुराम क्षेत्र स्वतः परशुरामांच्या कृपेने पुनित झालेलं क्षेत्र आहे. या भूमीला किती वरदान आहेत, कधी दुष्काळ पडत नाही यावर. ह्या भागामध्ये सदैव हरित क्रांती असते, इथे फळं फुलं धान्य कशाची कमी नाही. या धार्मिकता ह्या भागामध्ये प्रबल आहे. अशा पवित्र परशुराम क्षेत्रामध्ये आपण जन्म घेतलेला आहे. तर मुळात इतकं सर्व भाग्य प्राप्त झाल्यानंतर आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे की आपण सर्वांनी मिळून सर्वप्रथम स्वतःचा उद्धार करायचा आहे आणि स्वतःचा उद्धार करता करता इतरांना ह्या मार्गामध्ये प्रविष्ट करायचं आहे. ही दिव्य जी भेट आहे भगवंत नामस्मरणाची, ही सर्वांना द्यायची आहे. त्याकरता हे प्रयोजन, नाहीतर आमच्या मंदिरामध्ये आमच्या घरी आम्ही जन्माष्टमी केलेली आहे, आनंद घेतलाय त्या उत्सवाचा, उपवास केलेला आहे, दिवसभर जप केला आहे, भगवंताच्या बाबतीत श्रवण केलं आहे, जन्म कसा झाला त्याची वर्णन ऐकलेली आहे. हे सर्व आम्ही केलं आहे. 5 तारखेला, 6 पण केलं आहे. परत 7 का प्रयोजन? आणि अधिक अधिक जनसामान्यांमध्ये याची आठवण व्हावी, याचा प्रसार व्हावा, लोकांना ते माहीत पडावं म्हणून. तर आज तुम्हाला मी संक्षेपमध्ये भगवंताचं जे अवतरण आहे त्याबद्दल माहिती सांगायचा प्रयत्न करणार आहे. आपली पृथ्वी जी आहे ती भूमिदेवी म्हणून प्रसिद्ध आहे. भगवंतांच्या अनेक पत्नीपैकी एक पत्नी भूमिदेवी, तिला कशाच्या गोष्टीचा भार होत नाही, वजन असह्य होत नाही. किती जनता का होईना, किती जीव जन्म जंतू जन्म का घेणार, ती अशी वजनाने अशी कमजोर होत नाही. पण जेव्हा असत्य आणि पाप केलं जातं तेव्हा त्याला असह्य होतं. राक्षस जेव्हा जन्म घेतात, भगवंताशी शत्रुत्व करतात, त्याला दुश्मन मानतात, त्याच्या विरुद्ध कार्य करतात, तेव्हा त्यांच्या असत्याच्या प्रभावाने आणि पापाच्या प्रभावाने पृथ्वी असह्य होत आहे. आणि मग गायरूपी शरीर घेऊन ब्रह्मदेवाकडे जाते. ब्रह्मदेव त्या सर्व देवतांना ह्या काळामध्ये काय झालं होतं, कंसाच्या आणि कंसाच्या जे राक्षस मित्र होते त्यांच्या आतंकाने सगळे त्रस्त झाले होते. त्याने त्रस्त होऊन सर्व देवता आणि भूमी गायरूपामध्ये ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव त्यांना घेऊन विष्णूकडे गेले आणि विष्णू त्यांना घेऊन भगवंताकडे गेले. मी म्हणाल विष्णू आणि भगवंताचं अंतर काय आहे? भगवंत एकमेव श्री हरी श्री कृष्ण आणि विष्णू त्यांचे अनंत विष्णू त्यांचे अवतार आहेत. जितके वैकुंठ आहेत तितके विष्णू त्यांचे अवतार प्रत्येक वैकुंठामध्ये आहेत. आणि हे विश्व चालवण्याकरता पण अनेक प्रकारचे विष्णू आहेत. महाविष्णू, गर्भ उदकशाही विष्णू, क्षीर उदकशाही विष्णू आणि दश अवतार, हे सर्व विष्णूचे अलग अलग रूप आहेत. पण ते भगवंतांचे अंश आहेत. एतेच अंश कला पुंस कृष्णस्तू भगवान स्वयं. ते विष्णूकडे विष्णूकडे गेले आणि त्यांना विष्णू घेऊन परम भगवान जे श्री हरी आहेत, गौलोक वृंदावनाचे स्वामी, त्यांच्याकडे घेऊन गेले. आणि तिकडे भगवंतांनी त्यांना आश्वासन दिलं, काही काळजी करू नका, मी अवतार घेणार आहे. सगळ्या आलेल्या देवदेवतांना आदेश दिला की तुम्ही सर्व लोक यदुकुलामध्ये वृंदावनामध्ये सगळ्यामध्ये वृष्णी वंशामध्ये जन्म घ्या, मी याच्या आधी सेटिंग करून ठेवा, योग्य वेळी मी पण अवतार घेईन. पृथ्वीला वरदान दिलं की मी येईन, तुझा जो दुस्सह भार आहे, तुला जो अप्रिय भार आहे तो मी नष्ट करेन आणि पुन्हा धर्माची स्थापना करेन. अधर्माची जेव्हा वाढ होते धर्माची ग्लानी होते तेव्हा भगवंत पुन्हा पुन्हा अवतार घेतात. यदा यदा ही अधर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानाम अधर्मस्य तदात्मानाम सृजाम्यहम, तेव्हा मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो. त्याच पद्धतीने भगवंताने आश्वासन दिलं आणि मग यथावकाश सगळे देवी देवता यदुकुलामध्ये, नंदगावमध्ये, गोकुळामध्ये प्रकट झाले. आणि मग श्रावण महिन्यामध्ये अष्टमीच्या दिवशी वद्य पक्षामध्ये भगवंतांनी जन्म घेतला. त्याआधी वसुदेव आणि देवकीच्या विवाहाच्या वेळी कंसाने सारथ्य म्हणजे रथ आपल्या हातात घेतला होता हाकण्याकरता, आणि फार प्रेमाने वरात चालली होती. वाद्यवृंद वाजत होतं, सगळे लोक आनंदात होते, ब्राह्मण लोक श्लोक गात होते, स्त्रिया नृत्य करत होत्या, आकाशात पुष्पवृष्टी होत होती. अचानक आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसा, तू ज्या प्रिय बहिणीचा वरातीमध्ये घोडं घेऊन चाललायस त्याच बहिणीच्या आठव्या पुत्राच्या रूपाने तुझा वध होईल, तुझ्या वधाचं कारण म्हणणार आहे तो पुत्र. तर लगेच त्या आनंदी समारामध्ये तलवार काढली गेली आणि नववधू देवकीचे केस पकडून त्याची गर्दन कापून टाकावी ह्या उद्देशाने कंस पुढे आला. त्यावेळी प्रसंगावधान राखून वसुदेवाने हात हवेतच रोखला, तलवार धरलेला हात, जी तलवार अनंत देवतांना भयभीत करत असे ती तलवार, ज्या तलवारीने त्याने अनेक राक्षसांना, भयंकर राक्षसांना वश केलं होतं, युद्धात देवतांवरती विजय मिळाला होता, तीच तलवार आज आपल्या सुकोमल बहिणीला मारण्याकरता त्याने उगारलेली आहे. पण वसुदेव जो आहे तो अतिशय धीरोदात्त आणि शांत हृदयी मनुष्य आहे. इतक्या कठीण प्रसंगी सुद्धा विचलित न होता त्याने तत्क्षण हात पकडला आणि म्हटलं, अरे ही स्त्री आहे, तू पराक्रमी वीर आहेस, अनेक देवतांवरती, अनेक योद्ध्यावरती तू विजय मिळवला आहेस ह्या खडगाने, आणि जेव्हा बकासूर अगासूर यांना तू वश केलंस तेव्हा त्यांची बहीण पुतना पण तुझ्याकरता तुझ्याबरोबर युद्ध करण्याकरता प्रवृत्त झाली, तेव्हा ती एक स्त्री आहे म्हणून तू युद्ध नाही केलंस आणि म्हटलंस की तू माझी बहीण बन, मी स्त्रीशी युद्ध नाही करत, असा तू महान योद्धा, धर्मपरायण, त्यात कौतुक केलं त्याने. आज तुझ्या स्वतःच्या बहिणीला, राक्षसीला बहीण मानून युद्ध नाही केलं, त्यावरती हल्ला नाही केला, म्हणजे स्वतःची बहीण आहे तिच्यावरती हल्ला करायला तयार झालास. तरी पण मृत्यूच्या भयामुळे आणि क्रोधामुळे आणि अहंकारामुळे त्याने त्याचे केस आणि तलवार काय सोडली नाही. वसुदेवाने आणखीन चांगला विचार केला, की आपण दुसऱ्या पद्धतीने समजावू. मग ते म्हणाले की वसुदेव म्हणाले कंसाला, अरे तुला भीती कसली आहे, माझ्या बायकोपासून होणाऱ्या पुत्रापासून तुला भीती आहे ना, मी तुला वचन देतो की मला होणारा प्रत्येक पुत्र तुला मी आणून देत जाईन, तू काय करायचं ते कर, तुला मार ठेवू तुझी इच्छा आहे, तुला माझ्या बहिणीपासून काही धोका नाही आहे, तुला धोका आहे तो माझ्या बायकोपासून, तुझ्या बहिणीपासून होणाऱ्या पुत्रांमुळे. तर हे घे आश्वासन, माझ्याकडनं आश्वासन घे की होणारा प्रत्येक पुत्र मी तुला सुपूर्त करत जाईन. आणि कोण सांगतंय, वसुदेव. वसुदेव पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होते सत्यवचनी म्हणून, त्यांनी कधीही दिलेला शब्द सोडून दिलेला नाही आहे, प्रत्येक वेळी त्यांनी आपला शब्द पाळलेला आहे, त्याची ख्याती होती, कीर्ती होती. म्हणून कंसाने, वसुदेवाने शब्द दिला म्हणून लगेच त्याचे केस सोडले, तलवार म्यान केली आणि तो घरी निघून गेला. आणि घरी गेल्यावर लगेच त्यांनी 10,000 सैनिक सोडून दिले त्यांच्या घरामध्ये, नजर कैद. भीतीने कधी आपलं बायकोला घेऊन तो पळून दिला तर मथुरेच्या बाहेर, हो की नाही, वधवाची शक्यता आहे, मृत्यूचा भय आहे, अशा वेळी वादा करून जर वसुदेव देवकी पळून गेले तर, म्हणून त्यांच्या महालाभोवती 10,000 सैनिकाचं बल लावलं. प्रथम पुत्र झाला तो लगेच घेऊन वसुदेव कंसाकडे आला आणि म्हणाला, हा माझा प्रथम पुत्र, ज्याप्रमाणे मी वादा केला आहे तो पूर्ण करत आहे. कंससुद्धा प्रभावित झाला, अरे इतका संकट आलेला मनुष्य आपल्या स्वतःच्या पहिल्या प्रिय बाळाला एक दिवस झालेला जन्मवून माझ्याकडे घेऊन आला दिलेला शब्द पाळण्याकरता म्हणून. अरे वसुदेवा तू किती महान आहेस, जा, तुला माझा अभय प्राप्त आहे, मला या मुलापासून काही धोका नाही आहे, आठवं मूल होईल तेव्हा मला धोका आहे, जा तू घेऊन जा त्याला. त्या क्षणी नारद मुनी घरी आले कंसाच्या, ते म्हणाले, अरे कंसा, सगळे देवता लोक तुझ्या या वंशामध्ये येऊन लपून राहिलेले आहेत रूप बदलून, यदुवंशी आणि कुरुवंशी आणि वृष्णीवंशी म्हणून ते आलेले आहेत, या सगळ्या ज्या बायका आहेत ना देवकी सारख्या सगळ्या देवी आहेत, देवतांच्या स्त्रिया आहेत त्या, आणि त्यांचा मार्ग जो आहे तो नेहमी कुमती आहे, वामतोगती आहे. तुम्हाला कळणार पण नाही की पहिलं बालक आठवा आहे की आठवा बालक पहिलं आहे. हे कमळ पकड आहे, घे पकड असं कमळ. बरं, ही पाकळी पकड, हिला नंबर एक म्हणून सांग, आणि मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मोज, तर ही आठवी पाकळी होते. मग तू आता ही पाकळी पहिली म्हणून पकड आणि परत मोजायला सुरुवात कर. दुसरी कुठची पाकळी आठवी होईल, तिसरी पाकळी पहिली म्हणून पकड, आणखी कुठची नवीन पाकळी आठवी होईल. अरे मग पहिली पाकळी कुठची, आठवी पाकळी कुठची, कोण ठरवणार आहे? गोलाकार कमळ आहे, त्यामध्ये पहिली कुठची पाकळी, आठवी कुठची पाकळी, हे कोण ठरवणार? त्यामुळे चान्स घेऊ नकोस. लगेच सैनिक पाठवले, स्वतः पण गेला, ते बालक हिसकावून घेतलं आणि दगडावरती आपटून, शिलेवरती आपटून वध केला त्या बालकाचा आणि दोघांना कैद केलं आणि आता आपल्या घरातून, नजर कैदेमधून कारागृहात बंद केलं आणि तिकडे जावलं हजारो सैनिक आणि सहा बालकांना एका मागोमागे मारून टाकलं त्याने. तर हे सहा बालक होते, ते मरीचीचे पुत्र होते, त्याने अपराध केला होता म्हणून त्यांना शाप मिळाला होता की मनुष्याच्या गर्भातून तुमचा जन्म होऊन तुमचा तत्क्षणी वध केला जाईल तुमच्या पापामुळे. म्हणून ते सहा बालक एका मागोमाग एक कंसाच्या हातनं मारले गेले. सातवा बालक जन्म झाला तर भगवंताने आदेश देऊन ठेवला होता की माझा प्रथम अवतार, लीला अवतार अनंत शेष बलराम सातव्या गर्भाच्या रूपाने देवकीच्या पोटात प्रवेश करेल, तेव्हा तू म्हणजे योगमाया तू त्या गर्भाचं संकर्षण कर आणि रोहिणीच्या गर्भात त्याला स्थलांतरित कर. लोकांना वाटलं की देवकीचा सातवा गर्भ जो आहे तो गर्भपात झाला. त्यावेळी उग्रसेन खूप चिडले, कंसाचे वडील, त्यांनी खूप निंदा केली, निर्भत्सना केली कंसाची. तर तो उद्दंड बालक कंस त्याने वडिलांवरती हल्ला केला. वडिलांच्या बाजूने काही सैनिकांनी हल्ला केला, ते पाहून कंसाचे सैनिक पण पुढे आले. एकाच राज्यातल्या एकाच कुटुंबातलं जे सैन्य होतं दुभागलं गेलं. धर्मशील जे सैन्य होतं ते उग्रसेनाच्या पाठीशी उभं राहिलं आणि कंसाचा सहभाग करणारे जे होते ते कंसाच्या तर्फे डडले गेले आणि सभेमध्येच त्यांचीच सभा भयंकर युद्ध सुरू झालं. शेवटी कंसाने आपली गदा काढली आणि हजारो लोकांची कत्तल केली, हजारो लोकांची. कंस हा फार बलशाली होता. अरे गर्गसंहितेमध्ये पूर्ण एक अध्याय आहे कंसाचा बल आणि दिग्विजय याचं वर्णन करणारा. किती बल होतं, कुवलया पीड हत्तीला एका चेंडूप्रमाणे त्याने उतरून फेकून दिलं होतं जरासंध्याच्या तंबूमध्ये. एवढा भयंकर हत्ती ज्याला देवता पण घाबरायचे त्याला कंसाने नुसता हाताने उचलून गोल गोल फिरवून फेकून दिलं होतं दूरवर. ते जरासंध्याच्या तंबूत जाऊन पडला तो हत्ती आणि तेव्हा ज्याला जरासंधाला कळलं अरे बापरे किती प्रभावी असेल मनुष्य हा, लगेच आपल्या दोन कन्या घेऊन धावत धावत गेला आणि त्या दोन कन्याचं लग्न लावून टाकलं कंसाबरोबर की ह्या माणसाची मैत्री केली पाहिजे, हा मनुष्य फार बलशाली आहे. त्या कंसाने गदा उचलली आणि एका गदेच्या फटक्यामध्ये हजारो सैनिकांचे हात पाय गदा गर्दन थगडी मारून टाकली. त्याने चिखल झाला मासाचा आणि तत्क्षणी उग्रसेनाला कैद केलं, वडिलांना कैद केलं, त्याचे जे मित्र होते त्यांच्याबरोबरचे मंत्रीगण त्यांनाही कैद केलं, सगळ्यांना टाकलं कारागृहामध्ये वेगवेगळ्या आणि जबरदस्तीने वडिलांच्या सिंहासनावरती अधिकार घेतला आणि शासन सुरू केलं. आणि यथावकाश आठवा गर्भ वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले, म्हणजे परमात्मा अखिल ब्रह्मांड नायक श्रीकृष्ण गोलोकेश्वर आठव्या गर्भाच्या रूपाने प्रथम वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले. वसुदेव फार प्रकाशमान सुंदर झाले, कारागृह प्रकाशाने झोकाळून गेलं, तेजाने भरून गेलं. मग ते भगवंत जे आहे ते वसुदेवाच्या हृदयातून देवकीच्या हृदयात प्रवेश करते झाले, तिकडून देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश केला त्यांनी आणि देवकी अतिसुंदर झाली, अतिसुंदर एवढी सुंदर झाली की कारागृह पूर्ण ते तेजाने भरून गेल्यामुळे रात्रीही तेज दिवसाही तेज ते पाहून सैनिक धावत धावत गेले. हे कंस महाराज बघा काहीतरी अद्भुत घडतंय, धावत आला कारागृहात बघायला. देवकीच्या कारागृहामध्ये इतका दिव्य प्रकाश, इतकं सौंदर्य देवकीचं, ते पाहून तो म्हणाला की माझा काळ आता तुझ्या गर्भामध्ये प्रवेश केला आहे, मला मरणाचा काळ आहे तो तुझ्या गर्भात प्रवेश करता झालेला आहे. तरी पण मी त्याला नक्कीच मारणार आहे हे ध्यानात ठेव. त्या कारागृहामध्ये सात सहा चिन्ह होते, अशी रक्ताच्या चिंधळ्या उडलेल्या अशी चिन्ह होती त्या कारागृहामध्ये. रोज ती देवकी बघायची, हे माझं पहिलं, हे दुसरं मूल, हे तिसरं मूल, हे चौथं मूल, हे पाचवं मूल, सहा मूल. किती कष्ट सहन केले देवतीने. का पुन्हा जन्म दिला होता त्यांनी देवकीने? जो जन्म दिला नसता तर आठवं मूल झालंच नसतं. पण भगवंताने प्रॉमिस केलं होतं की आठव्या गर्भाच्या रूपाने मी स्वतः येणार आहे आणि या सर्व दुष्टांचा मी संहार करणार आहे. तर जर देवकीने जन्म दिलाच नसता बाकीच्या मुलांना तर आठवं मूल कसं झालं असतं? म्हणून देवकीने वध होत आहे तरीही प्रत्येक वेळी भगवंताच्या सेवेकरता म्हणून जन्म देत गेली मुलांना. ती त्या योगी जगाचा कल्याण व्हावं म्हणून आठवा पुत्र व्हावा, आठवा नंबरचा पुत्र व्हावा म्हणून त्यांनी सात पुत्र गर्भवती झाली पुन्हा पुन्हा. ती आपण देवकीचं जी मनोवृत्ती आहे ती समजून नाही घेऊ शकत. तेवढी महान देवी आहे की स्वतःच्या मुलाचा डोळ्या देखत वध होताना देखील ती पुन्हा पुन्हा जन्म देत राहिली मुलांना. अशी महान आई आहे ती. ती फक्त देवाची आई नाही आहे, ती आपल्या सर्वांची आई आहे. आपल्या सर्वांचं कल्याण करण्याकरता तिने इतके कष्ट सहन केले. आपल्या डोळ्या देखत नवदात अर्भकाचं वध होताना तिने पाहिले, किती कष्ट झाले असतील तिला, किती कष्ट झाले असतील. मग शेवटी जेव्हा ती गर्भामध्ये भगवंत आलं तेव्हा सर्व देवी देवतांनी येऊन देवकीच्या गर्भाची पूजा केली. अवकाशात उभं राहून देवकीच्या जवळ येऊन अवकाशामधून भगवंताचं पूजन केलं, भगवंताचं वर्णन केलं, गौरव केला, श्लोक गायले, अष्टक गायले, सूक्त गायले. देवकी सांगत होती वसुदेवाला की मला भास होत आहेत की सत्य आहे हे काही कळत नाही आहे, पण मला पुन्हा पुन्हा ब्रह्मदेव आणि शंकर आणि गणपती आणि इंद्र आदी अनेक दिव्य देवतांचं दर्शन होत आहे आणि ते माझ्या गर्भाकडे हात जोडून प्रार्थना करतायत, मला प्रदक्षिणा करतायत. अशा प्रकारे गर्भवास पूर्ण झाला आणि श्रावण महिन्यामध्ये वद्यपक्षामध्ये अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र असताना हर्षण योगामध्ये वृषलग्नामध्ये मध्यरात्रीच्या वेळी चंद्रोदयाच्या समयी भगवंतांनी अवतार घेतला. तुमच्या आमसारखा नाही घेतला. गर्भाशयातून संपूर्ण विकसित शरीराच्या रूपात ते प्रकट झाले. 16 वर्षाचं शरीर घेऊन प्रत्यक्ष भगवंत देवकीसमोर वसुदेवासमोर प्रकट झाले. वैजयंती माला मुकुटावर, वैदुर्यमणी कौस्तुभमणी छातीवरती, शरीराच्या प्रत्येक अंगावरती दागिने, अलंकार, झगझगणारे शेकडो सूर्य एकाच वेळी प्रकाशित व्हावेत तितका प्रकाश त्यांच्या पितांबरातून, करधनीतून, त्यांच्या गळ्यातल्या अलंकारातून, कानातल्या कुंडलातून इतकं तेज अख्ख्या कारागृहात भरून गेलं. मध्यरात्रीच्या वेळी कारागृह अतिशय प्रकाशित झालं. त्याचवेळी सर्व कारागृहाचे पहरेदार सगळे झोपून गेले योगनिद्रेच्या प्रभावाने, योगमायेच्या प्रभावाने पहारेकडे झोपून गेले. सगळे दारं उघडली गेली, कुलपं तुटली, साखळ्या पडल्या अंगावरल्या. आणि भगवंताने देवकीला आणि वसुदेवाला सांगितलं की तुमचा मी पहिला पुत्र होत नाही आहे, पहिल्या वेळी ही तिसरी वेळ आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सुतप आणि पृष्णी म्हणून अवतार घेतला होता प्रजापतीच्या रूपात. त्यात तुम्ही 2 मन्वंतर, 142 दिव्य युग इतका कालावधी, ते आपण गणित घरी जाऊन करू, किती लाखो वर्ष तपस्या केली तुम्ही झाडावरची सुकी पानं खाऊन. मग मी प्रसन्न झालो, मला दर्शन दिलं आणि म्हटलं काय मागायचं तुम्हाला, वरदान मागा. तेव्हा तुम्ही मोक्ष दुःखाची मुक्ती न मागता मला पुत्र म्हणून मागितलं. हे लक्षण भक्ताचं आहे. आपण जेव्हा भगवंताला भेटतो किंवा लाईन लावतो असं दिवनायकाला किंवा कुठे, देवा मला संपत्ती दे, माझा फ्लॅट होऊ दे, मला नोकरी मिळू दे, माझी मुलगी पास होऊ दे, तिचं लग्न होऊ दे, माझ्या मुलाला ॲडमिशन मिळू देत, त्याचं भलं होऊ देत, त्याचं चांगलं होऊ देत, आपली लिस्ट तयार असते मोठी एकदम न संपणारी. हां, पण जेव्हा भक्ताला भगवंत दर्शन होतं तेव्हा ते फक्त सेवा मागतात. सेवा, स्वतःची मुक्तीही नाही मागत, दुःखांपासून निवृत्ती पण नाही मागत. तसं त्यावेळी तुम्ही माझ्याकडून मला पुत्र म्हणून मागितलं, तुमच्यासारखा पुत्र व्हावा, मी हो म्हटलं. मग विचार केला माझ्याप्रमाणे कोण आहे, माझ्याप्रमाणे मीच आहे, म्हणून मीच तुमच्यापुढे जन्म घेतला. माझं तेव्हाचं नाव पृष्णीगर्भ. पुढच्या अवतारामध्ये तुम्ही कश्यप मुनी आणि अदिती बनलात, त्यावेळी तुमच्या पुत्राच्या रूपाने मी वामन अवतार घेतला. उपेंद्र, इंद्राचा लहान भाऊ उपइंद्र, वामन बटू अवतार घेतला मी आणि महाबलीचं गर्भहरण केलं. आणि ह्यावेळी तिसऱ्यांदा तुम्ही वसुदेव देवकी रूपात आलात आणि ह्यावेळी मी तुमच्यासमोर उभा आहे, तोच भगवंत आहे. तर भगवंत प्रथम बाल रूपात का नाही आले, पुनरूपात का आले? कारण त्यांना वसुदेव आणि देवकींना विश्वास द्यायचा होता की मी ह्या कंसाला मारू शकतो, मी भगवंत आहे, परमात्मा आहे, परब्रह्म आहे. नंतर ते बाळ रूपात प्रकट झाले, पण आधी त्यांनी त्यांना धीर दिला आणि त्यांचं हे दिव्य स्वरूप पाहून वसुदेव तत्काळ भयमुक्त झाले. हे भगवंताची महती आहे. आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये भगवंताला स्वीकार करतो त्या क्षणी आपण भयमुक्त होतो आणि आनंदमय होऊन जातो. आपण सर्व दुःखी आहोत या जगामध्ये, दुःख भोगत आहोत, पण ज्यावेळी स्वेच्छेने आणि प्रेमाने आपण भगवंताला स्वीकार करतो त्यावेळी आपण सर्वप्रथम भयमुक्त होतो, दुःखमुक्त होतो आणि आनंदमय व्हायला सुरुवात होते आयुष्यामध्ये. ही भक्तीची महिमा आहे. त्यानंतर भगवंत बालक बनले, रांगटं बाळ बनले आणि आदेश दिला की मला घेऊन जा नंदाकडे, घेऊन जा गोकुळामध्ये आणि तिकडे ती कन्या जी आलेली आहे जन्म घेऊन तिला माझ्याकडे इथे या इथे परत घेऊन ये, म्हणजे या कारागृहात परत घेऊन ये. तर वसुदेव बाहेर निघाले, दारा उघडली, कुलप तुटली, साखळ्या पडल्या खाली आणि बाहेर पडले तेव्हा मध्यरात्री यमुनेमध्ये कमळं खिल्ली होती, कमळं खुलली होती. 1000 पाकळ्यांची 1000-100 पाकळ्यांची अशी सुंदर सुंदर सुगंधित कमळं जी दिवसा उगवतात, सूर्यास्ताच्या वेळी बंद होतात, अशी सर्व कमळं जी आहेत रात्री उगवली. फळं फुलांनी सगळे वृक्ष लदले गेले, पक्षी रात्री उठले, मोर, पोपट आणि मैना आणि कोकिळ हे सर्व सुंदर सुंदर ध्वनी करणारे पक्षी रात्री उठून गीत गायन करायला लागले. कंसाच्या भयाने ज्यांनी यज्ञ करणं बंद केलं होतं असे ऋषी मुनी जे भयभीत असायचे पूर्वी ते भयमुक्त होऊन यज्ञशाळेकडे गेले आणि मध्यरात्री यज्ञ करू लागले. वायू मंद मंद जमुनेवरून मंद मंद सुगंधित फुलांच्या सुगंधांना घेऊन आसमंत दरवळून टाकायला लागले. काय वर्णन करावं सृष्टीचं, ती पृथ्वी देवी जी भगवंताची पत्नी आहे ती एक वधू बनली, वधू सजली, 6 ऋतूंना एकत्र घेऊन आली आणि 6 ऋतू आपलं बेस्ट जे प्रस्तुती आहे ती त्यांनी प्रकृती निर्माण केली. अशा पद्धतीने सगळं आसमंत जो आहे तो दिव्य आनंदाने भरून गेला. सगळी देवता लोक जी आकाशात उभं राहून मला ती प्राजक्त मंदार सारखे दिव्य फुलं वर्षाव करू लागले. ढग एकत्र झाले, नदी समुद्र जलाशय कुंड यांचं जल स्वच्छ झालं, सगळ्यात फुलं उमलली. आकाशात ढग एकत्र झाले, वीज चमकू लागली, पण भयानक आवाज नाही आला, सुगंधित म्हणजे अतिशय प्रसन्न आवाज आला आणि वर्षा होऊ लागली. आणि बाहेर पडताच जमुना जी आहे ती अतिशय उधळून आली पुढे, कारण जमुना जी आहे अनेक युगांच्या पूर्वी पृथ्वीवरती येऊन भगवंताची वाट पाहत होती की ह्यांच्या लीलेला सहायता करण्याकरता मी इथे उपस्थित आहे, कधी येणार माझे भगवंत, त्याची वाट पाहत होती. आणि ज्यावेळी भगवंत अवतरित झाले सगळ्यांच्या हृदयामध्ये अति आनंदाचा अनुभव झाला, सगळ्यांच्या हृदयातून भय मुक्ती झाली. भगवंताला पाहिलंच पाहिजे असं काही नाही, भगवंत असले तरी सुद्धा भयमुक्त होतो आपण, आनंद प्राप्ती होते आपल्याला, हे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून भगवंताला पाहायचा प्रयत्न कधी करू नये, त्यांची सेवा करायचा प्रयत्न करावा. अशी सेवा करावी की तुम्हाला पाहायला त्यांनी यावं आणि तुम्हाला पाहायला येणं त्यांना फार सहज शक्य आहे, त्यांना पाहणं फार कठीण आहे. त्यांना पाहायला मिळणं हे फार कठीण गोष्ट आहे, पण त्यांनी जर ठरवलं की तुम्हाला बघायचं आहे त्यांना फार सोपं पडणार ते. म्हणून आपले आचार्य म्हणतात की भगवंताला पाहायचा प्रयत्न करू नका, त्यांची सेवा करा, नामस्मरण करा, तुम्हाला पाहायला ते येतील आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादा आंधळा मनुष्य जातो मंदिरामध्ये, लोक त्याला म्हणतात तू क्या देखेगा इधर, तर म्हणतो मैं कुछ नहीं देखूंगा, मुझे वो देखेंगे. ही भावना असली पाहिजे आपल्याला. आपण जेव्हा जातो मंदिरामध्ये तेव्हा आपला भगवंतसुद्धा पाहतात, आपण त्यांना पाहतो, पण ते आपल्याला पाहतात जास्त महत्त्वपूर्ण आहे आपल्या आपल्या कल्याणाच्या दृष्टीने. तर यमुना अशी उफाळून वर आली का, तर वसुदेव आपल्या हातामध्ये भगवंताला स्वतः घेऊन येतात, परमब्रह्म त्याच्या हातामध्ये आहे, त्याच्या चरणाचा स्पर्श करण्याकरता यमुना आतुर आहे, त्याच्या सगळ्या लहरी आतुर आहेत. अशा प्रकारे पाणी वाढत 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 गेलं पायापासून गुडघ्यापासून कमरेपासून छातीपर्यंत गेलं, डोक्याच्या वरून गेलं आणि ते ओढू लागले. अरे वाचवा रे वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. आणि बाळ पडलं पाण्यामध्ये, जाणून बुजून पडलं. भगवंत बाळरूपामध्ये जाणून बुजून यमुनेत पडले. यमुनेला संग देण्याकरता, अंगसंग देण्याकरता, यमुनेला चरणाभूत बनवण्याकरता, यमुनेमध्ये आंघोळ करण्याकरता, यमुनेचं पाणी पवित्र करण्याकरता, तिला तिच्यावर कृपा करण्याकरता भगवंत ते यमुनेत पडले. आणि लगेच यमुनेने रस्ता दिला आणि लगेच भगवंताला पुन्हा पकडण्यात आलं आणि पुन्हा घेऊन त्या दिलेल्या रस्त्यामध्ये दोन्ही तर्फेला उफळणारं पाणी, एकदम भयंकर वाटणारं पाणी, आवृत्त चक्र असणारं पाणी, भवरे असणारे पाणी आणि मध्ये एकदम साफ रस्ता. यातून लगबगीने वसुदेव गोकुळाकडे गेले. त्याच दिवशी मध्यरात्री यशोदाने एका बालिकेला जन्म दिला होता, पण डिलिव्हरीच्या ग्लानीमुळे, थकल्यामुळे तिला झोप लागली. कळलं नाही की मुलगा आहे की मुलगी आहे. आणि योगमायेच्या प्रभावाने सर्व गोकुळवासी, नंद महाराज, सगळे गोकुळवासी, ब्रजवासी सगळे लोक झोपेमध्ये अधीन झाले. एकच जागा म्हणून जे वसुदेव आणि कृष्णसुद्धा बाळकृपामध्ये रडत नाही आहे, शांत ठेवण्यात आलं. ती बालिका पण शांत, तिला उचलण्यात आलं, पुन्हा घेऊन निघाले. पुन्हा जमुनेने रस्ता दिला आणि पुन्हा गेले. एक दरवाजा बंद होत गेला, टाळं लागत गेलं, कुलूप लागत गेली. आणि जेव्हा आतल्या कक्षात गेले, साखळ्या परत अंगावरती आल्या, दारं बंद झाली, कुप्पुळ कुलूप लागलं, तेव्हा त्या मुलीने अतिशय मधुर किल्लोळ केला, जसं एक बाळ रडतं ना तसं. इतका वेळ शांत होते. कारण भगवंताची दिव्य योजना आहे. तो आवाज ऐकताच, इतकं वेळ विजा कडकडत होत्या, पाऊस पडत होता, एवढा भयंकर घनघोर वर्षा होत होती, कोणी उठलं नाही. पण त्या बालिकेने आवाज केला, सगळे पडदार उठले आणि धावत गेले कंसाकडे. अरे कंस महाराज, झाला जन्म, झाला बालक आगे आहे, आ जाओ. धावत धावत कंस आले. देवकी म्हणते, अरे हा पुत्र नाही आहे, पुत्री आहे. तर कंसाने मोठ्याने हास्य केलं, बघा माझ्या भीतीने देवता सुद्धा खोटं बोलतात. तेव्हा काय बोलले होते, आता काय झालं बघा. तरी पण मी चान्स घेणार नाही, तुझी पुत्री माझ्या हातात दे. देवकी म्हणते, अरे ह्या पुत्रीला तुझी सून बनवेन मी, तुला जो पुत्र होईल त्याच्या विवाह करून देईन. तू माझ्या सहा बालकांना मारलंस, आता तर पुत्र पण नाही आहे, तुला सहा पुत्रापासून आहे, तुला याच्यापासून काही भय नाही आहे. तरी पण त्याने हिसकावून घेतलं आणि पुन्हा त्याच शिळेवरती मारण्याकरता उचललं, पण ती हातातून सटकली आणि आकाशामध्ये गेली. अष्टभुजाधारी देवी बनली, शस्त्र अस्त्र सज्ज देवी बनली. तिच्या भोवताली सगळे मरुदगण, सगळे देवतागण ची पूजा आरती करतायत, तिला भेटवस्तू देतायत, तिचं गुणगान करतायत. आकाशामध्ये बघतोय, अतिशय भयभीत झाला कंस बघून. अरे बाप रे, मी साक्षात दुर्गा देवीला मारायचा प्रयत्न करतोय. महाजोडून विनंती करायला लागला. तिने म्हटलं, मूर्ख कंसा, तुला मारणारा दूर कुठेतरी ऑलरेडी आलेला आहे, तू उगाच तुझ्या बहिणीला त्रास देऊ नकोस. म्हणून ते अर्धधान होऊन विंध्य पर्वतावर गेली. इथे कंसाला फार मोठा पश्चाताप झाला. अरे रे रे रे, मी काय करून बसलो. त्याने माफी मागितली, चरणावरती पडला वसुदेवाच्या, देवकीच्या. आणि वसुदेव देवकी किती महान बघा. ज्या माणसाने त्यांच्या सहा पुत्रांचा वध केला डोळा देखत, असं नाही की इंजेक्शन दिलं, इंजेक्शन आणि ऑक्सिजन बंद करून टाकला, असं नाही केलं. दगडावरती पिसून मारलं त्या मुलांना, रक्त बंबाळ करून मांस आणि रक्ताचा लगदा केला त्यांचा, इतका क्रूरपणे हत्या केली गेली. त्या कंसाला त्यांना आता चान्स होता बदला घ्यायचा, पण कंसाची मनोवृत्ती पाहून त्यांनी पण त्याला माफ केलं. भाऊ आहे शेवटी, तो म्हणतोय की मी काय करू, माझं मती भ्रष्ट झाली होती. ही कर्माची चक्र जी आहे ती इतकं विचित्र आहे की कोण कधी मरेल सांगता येत नाही, कोण निमित्त बनेल महाराज सांगता येत नाही. हे सगळं आपण आत्मा आहोत, काळाच्या प्रभावाखाली बद्ध आहोत, तर माझ्या प्रिय बहिणी मला तू माफ कर. त्याने माफ करून टाकलं. त्या केवळ त्या क्षणी, त्या कालावधीमध्ये कंस हा उत्तम मनोवृत्तीमध्ये होता. दुसऱ्या दिवशी घरी गेला, रात्री गेला, वाटलं बरं झालं, माझ्या बहिणीकडून शाप मिळण्याच्या ऐवजी मला बहिणीने माफ केलं, भाऊजीने पण माफ केलं, तर बोझ हलका झाला की चला बुवा, त्यांनी ज्यांचा अपराध केला त्यांनी आम्हाला माफ केलं. दुसऱ्या दिवशी दरबारात गेला आणि जे काय घडलं ते सर्व आपल्या मंत्र्यांना समजावून सांगितलं. तर मंत्री म्हणतात, अरे मूर्ख तुम्ही असं कसं म्हणता, महाराज तुम्ही किती महान आहात, तुमच्या तलवारीच्या चमक पाहून देवता लोक कापतात. आणि राहिले ब्रह्मा तपश्चरीत बिझी आहेत, शंकर विरक्त होऊन जंगलात बसलेले आहेत, आणि विष्णू भक्तांच्या हृदयात जाऊन लपून बसलेले आहेत. तुम्हाला कोणाची भीती आहे? तुम्ही इतके महान वीर आहात. लगेच पुन्हा राक्षस ती प्रवृत्ती जागृत झाली, परत काही काळाकरता नष्ट झाली होती नम्रतेमुळे, पुन्हा जागृत झाली. मग ते काय म्हणतात, देवी काय बोलली, तुला मारणारा कुठेतरी जन्म झालेला आहे त्याचा. ते म्हणे जा, सर्व ठिकाणी चालते वा तुम्ही सगळे लोक, आणि ज्या ठिकाणी नंबर वन डे म्हणजे एक दिवसापासून 10 दिवसापासून जे बालक असेल ते सगळ्यांना मारून टाका, नवजात बालक. सगळे सैनिक चालूसानी गेले आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रत्येक नवीन जन्म झालेल्या बालकांना त्यांनी क्रूरपणे हत्या केली. बघा तुम्ही किती कष्ट, किती पीडा, किती आतंक, किती अतिरेकी वागणूक आहे ती. यज्ञ याग बंद केले, पूजा बंद केल्या, हवन बंद केलं, कुठेही पूजा करायची नाही देवाची. मग पुत्रा निघाली, ती पण नवीन नवीन बालकांना मारण्याकरता निघाली होती. ती कृष्णाच्या घरी आली गोकुळामध्ये, सुंदर देवी बनून आली, देवी बनून. तिला पाहून यशोदेला वाटलं की साक्षात लक्ष्मी माझ्या बालकाला आशीर्वाद देण्याकरता आलेली आहे. इतकी सुंदर युवती तिला बघून सगळे मोहित झाले. लगेच बालकाला हातात दिलं त्याच्या, ती बाळाला घेऊन अंगणात गेली. तिने आपल्या स्तनामध्ये कालकोट विष भरलं होतं. ती सगळ्यांना पाजत 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 सगळ्या नवजात शिशूंना मारत 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 तेथे पोचली होती. तिला कळलं की हाच तो माझ्या भाव माझ्या राजाचा काळ जो आहे तो हाच आहे. तिला 2 क्षणाकरता ते बाळ चतुर्भुज विष्णूच्या रूपात दिसलं. ती पण घाबरली एका दृष्टीने तिला पाहून. त्यातला असं वाटलं की तो बाळ तर बाळच आहे, माझ्या स्तनामध्ये कालकूट विष आहे, स्पर्श करताच तो मरून जाईल. म्हणून तिने त्या बाळाला स्तनाला लावलं. तर त्या बाळाने काय केलं, दुधाबरोबर कालकूट विष आणि कालकूट विषाबरोबर प्राणही शोषून घेतले तिचे. आणि ती रूप बदलून जी आली होती तिची माया पण संपली त्या वेदनेमुळे. ती सोड 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 म्हणून ती पळायला लागली. ती 12 महिलांचं तिने शरीर धारण केलं, आपलं मूळ शरीर जे बदलून ती आली होती सगळ्यांना फसवण्याकरता. त्या वेदनेच्या प्रभावाखाली ती ओढू लागली, किंकाळू लागली आणि सोड सोड म्हणून धावत गेली. ती जंगलात जाऊन तिचं 12 मैल शरीर झालं. आणि भगवंतांनी तिचा काय सण सोडला नाही, तिचं प्राण शोषून घेतले आणि ती आक्रोश करत ती मरून गेली. ह्या काळामध्ये वसुदेव कंसाकडे टॅक्स भरण्याकरता मथुरेला गेले होते. त्यांच्या परत आले तर पहिलं तर काय, 2 डोंगर समान सणावरती हे बालक जे आहे ते लोंबकळत आहे, आनंदाने खेळत आहे. तर देवकीने यशोदेने ते बाळा पटकन खाली घेतलं, खूप मंत्र म्हटले, ब्राह्मणांना बोलवलं, श्लोक म्हटले, गायीची शेपटी त्याच्या निरळ्या अंगावर लावली, मंत्र म्हटले, शुद्ध केलं त्याला. आणि मग सगळ्या ब्रजवासींनी मिळून कुऱ्हाडी आणून ते शरीर जे आहे ना ते अनेक ठिकाणी तोडून 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 डोंगर बनवल्याचे आणि जाळ केलं, जाळ म्हणजे अंत्यविधी. तर त्या अंत्यविधीमध्ये लवंग, केशर, अगरू, चंदन सुगंध आला सगळ्या आसमंतामध्ये. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, असं काय झालं? भगवंताच्या ओठांच्या स्पर्शाने ती पूर्णपणे शुद्ध झाली. त्या अनंत वेदनामुळे ती पुतना आपल्या भयंकर पापातून मुक्त झाली. आली होती आई म्हणून दूध पाजण्याकरता, तोच केवळ भाव भगवंतांनी स्वीकार केला. राक्षसी भाव भगवंतांनी दुर्लक्षित केला. मला मारण्याकरता आली होती हे भगवंत विसरून गेले. ही डीड नॉट टेक इट सिरियसली. पण मला आई म्हणून दूध पाजण्याकरता आली हाच फक्त भाव भगवंतांनी स्वीकार केला. असे आपले भगवंत आहेत. आपल्या हृदयामध्ये अनंत दुर्गुण आहेत, अनंत पाप प्रवृत्ती आहेत, पण थोडीशी भक्तीची एक चिंगारी आहे त्यामध्ये, थोडीशी. तेच भगवंत बघतात, त्यालाच प्रेरणा देतात, त्यालाच उत्साह देतात. आणि आपल्या सर्व दुर्गुणाकडे दुर्लक्ष करून थोडीशी जी भक्ती आहे तिच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करतात. त्याप्रमाणे पुतनेच्या अनंत पापांकडे, पाप प्रवृत्तीकडे, उद्देशांकडे दुर्लक्ष करून भगवंताने केवळ हीच बाब स्वीकार केली की ती मला आई म्हणून दूध पाजण्याकरता आली होती, म्हणून तिचा तिला मोक्ष भगवंताने दिला. आणि गौलोक वृंदावनामध्ये यशोदेची असिस्टंट म्हणून तिला रोल दिला. एवढी महान मुक्ती केली. नुसताच मुक्ती दिली नाही, आपल्या आईच्या असिस्टंट रूपाने तिचा मोक्ष प्राप्त करून दिला. त्याच्यानंतर ही पुतना कोण होती, जेव्हा बली महाराजाला ठगण्याकरता म्हणून भगवंतांनी अवतार घेतला होता वामन देवाचा, तर ही महाबलीची बहीण होती. जेव्हा सुंदर अतिलोभस बाल वामनाला पाहून ही बहीण जी होती रत्नमाला, ती खूप मोहित झाली. तिला वाटलं की अरे माझं बाळ असलं तर किती बरं होईल, हे जे वामन बटू आहे ते माझं बाळ झालं पाहिजे, त्याला मी स्तनपान करीन, अशी तिला इच्छा झाली. आणि काही वेळाने अतिशय भयंकर शरीर धारण करून दोन पायांमध्ये दोन पावलांमध्ये त्याने सगळं लोक व्याप्त केली आणि आपल्या भावाला गुलाम बनवला. तेव्हा तिला वाटलं की याला मी मारून टाकेन. काही वेळापूर्वी वाटलं होतं की मी याची आई बनेन, याला स्तनपान करीन. आणि आपल्या भावाला ठगल्यानंतर ती म्हणाली की मला याचा वध करायचा आहे, तर ती पुतना बनून आली. पुढच्या जन्मामध्ये दोन्ही कार्य केली, आई बनून दूध पाजायचा प्रयत्न केला आणि बाळाला मारण्याचा प्रयत्न केला. ती पुतना तिचा भगवंतांनी उद्धार केला, कारण गेल्या जन्मात सुद्धा तिने माता व्हायची इच्छा केली होती, या जन्मात सुद्धा ती माता होऊनच दूध पाजण्याकरता आली. असे आपले भगवंत आहेत महान श्रीकृष्ण भगवान की, ज्यांनी दुर्गुणाचा सागर असलेल्या कन्येमधून वा बाईमधून केवळ भक्ती केवळ सेवा स्वीकार केली, तिचा उद्धार केला. त्याच्यानंतर 6 महिने झाले भगवंताच्या जन्माला, 3 महिने झाले, तेव्हा भगवंतांनी असं भगवंताचे पाठीवरून असे पोटावरती आले. यशोदाबाईंनी मोठा उत्सव केला, त्या उत्सवात सगळ्या ब्राह्मणांना बोलवलं की माझ्या मुलाने आज पाठीवरून पोटावरती स्वतःच टर्न झालं, कुशीवरती आला माझं बाळ. मोठा उत्सव केला, ब्राह्मणांना भजून घातलं, पूजा अर्चा केली, यज्ञ हवन केले, दानधर्म केला, खूप गर्दी होती, खूप माणसं आली. तर त्यावेळी भगवंताला तिने दूध पाजलं आणि एका मोठ्या गाडीच्या खाली एका बिछाण्यामध्ये दूध पाजून झोपून ती कामाकरता निघून गेली. आणि एवढी गर्दी होती, एवढा आवाज होता की त्याला जेव्हा भूक लागून ते बाळ रडलं तेव्हा कोणाला ऐकून आलं, म्हणून त्या बाळाने आपले पाय झाडले आणि ते पाय झाडले आणि ते रथाच्या त्या गाडीच्या चक्राला लागले आणि ते चक्र जे आहे ते मोडून ते पुन्हा गाडी अशी धाडकन खाली पडली. वरती खूप भांडी होती त्याच्यावरती, तर ती गाडी नव्हती, तो राक्षस होता, उत्कच नावाचा राक्षस होता तो, जो कंसाने पाठवलेला होता. त्याला पूर्वी केलेल्या पापाच्यामुळे वायूचं भूत शरीर प्राप्त झालं होतं आणि त्या भूत शरीरामध्ये वायू शरीरामध्ये येऊन त्यांनी त्या गाडग्यावरती त्या रथा त्या चक्रावरती येऊन तो बसला, तेव्हा तो चक्र अर्ध जमिनीत रुतलं त्याच्या वजनामुळे. त्याचा असा विचार होता की ही गाडी जी आहे त्यात भांडी भांडी भरलेली आहेत, ती मी मोडून याच्या बाळावरती कोसळेन आणि लहानचं बाळक जे आहे ते कोसळून बालक मरून जाईल, ह्या उद्देशाने त्या उत्कच राक्षसाने त्या रथावरती त्या गाडग्यावरती प्रवेश केला होता. परंतु भगवंताने जेव्हा पदस्पर्श केला चक्रावरती तेव्हा ते रथ सगळा कोसळला तो सर्व, पण सर्व अशा प्रकारे कोसळला की तो राक्षस मरून गेला आणि भगवंताला काहीच झालं नाही. काही मुलं बघत होती, तो आवाज झाला इतका मोठा तेव्हा ती आई धावत आली, काय झालं काय झालं, तर मुलं म्हणाली कृष्ण भुकेने रडत होता आपला गोपाल आणि ते रडताना पाय झाडले ते लागले चक्राला आणि चक्र मोडलं आणि ते पुरी गाडी त्याची खाली पडली अंगावरती. ते कोणालाही पटलं नाही पण ते मुलांनी प्रत्यक्ष पाहिलं होतं. त्याच्यानंतर 1 वर्ष पूर्ण झालं आणि गंमत झाली, जेव्हा कृष्णाचा फर्स्ट बर्थडे आला म्हणजे पुढच्या वर्षाची श्रावण महिन्यातली अष्टमी जेव्हा आली वद्य पक्षातली, तेव्हा जन्म झाल्यानंतर 6व्या दिवशी राक्षस आली म्हणजे षष्ठी पूजा करण्याच्या दिवशी पुतना आली, त्या गडबडीत षष्ठी पूजन राहून गेलं आणि फर्स्ट बर्थडे यायला लागला. तेव्हा मग घाईघाईने यशोदेने पुढच्या वर्षाच्या श्रावण वद्य षष्ठीमध्ये षष्ठी पूजन केलं, वर्ष पूर्ण वादी झालेच पाहिजे. आणि जेव्हा फर्स्ट बर्थडे आला कृष्णाचा त्या दिवशी पुन्हा समारंभ होता, त्यावेळी अचानक त्या लोकांच्या गर्दीमध्ये बाळाला आपल्या कुशीमध्ये घेऊन यशोदा माई जी आहे ती स्तनपान करत होती आणि अचानक ते बालक इतकं भारी झालं इतकं वजनदार झालं की तिला काही अधिक काळ आपल्या कुशीवरती बाळकाला ठेवता येईना, एवढं जड झालं बाळक. म्हणजे तिने कृष्णाला लगेच खाली ठेवलं म्हणजे काय कामाकरता निघून गेली. अच्छा, म्हणजे कथा संपवा बी असा सिग्नल आहे तो माझ्याकरता. एनिवे, तर त्यावेळी तृणावर्त नावाचा राक्षस जो आहे तो तिकडे झंझावात वादळ या रूपाने प्रकट झाला आणि सर्व झाकोळलं गेलं. पूर्ण वृंदावन गोकुळ, पूर्ण गोकुळ झाकळलं गेलं. अंधकार, धूळ, कन्फ्युजन क्रिएट झालं. बाळ जमिनीवरती त्या राक्षसाने उचलून घेतलं आणि हजारो योजन आकाशामध्ये घेऊन गेला बाळकाला. माता धावत आली, बघितलं काय झालं, अंधकार सर्व ठिकाणी आलं आहे, धूळ पसरलेली आहे, दिसत नाही आहे, दिवसा अंधकार झाला आहे, काय कळत नाही. आणि सगळ्यात मोठं म्हणजे बाळ कुठे गेलं हे कळत नाही आहे. वेअर इज माय चाइल्ड, कुठेच नाही आहे बाळ. ती शोधते, गोपी शोधत आहेत, कुठेच बाळ सापडत नाही आहे. आणि बाळ कुठे आहे? आकाशामध्ये खोलवर वर्ष वर गेल्यावरती तिथे लाखो योजन आकाशावरती. त्याचा प्लॅन काय होता? इतक्या उंचीवरून त्या बाळकाला मी जमिनीवर फेकून देईन, ते तुकडे तुकडे होतील आणि बाळक मरून जाईल. तर त्या बाळकाने काय केलं? तृणावर्त राक्षसाचा गळा धरला आणि गळा अशा प्रकारे आवळला की आकाशामध्ये तो राक्षस मरून गेला. आणि ते बाळ त्याच्या गळ्यावरती आणि ते महाकाय राक्षस हे धडाडकडून गोकुळच्या बाहेर येऊन पडला. आणि त्या आवाजाने पुन्हा धावत सगळे आले तेव्हा ते वादळ शमलं होतं. तर काय बघतात, एवढ्या भयंकर राक्षसाच्या गळ्यामध्ये पकडून इतकं छोटंसं बाळ, पुन्हा ह्यावेळी सुरक्षित. इतक्या मोठ्या संकटातून वाचलं, पुन्हा ब्राह्मणांना बोलवलं, सगळ्यांना दानधर्म केले, मंत्र म्हटले. अशा प्रकारे दररोज वृंदावनामध्ये राक्षस यायला लागले भगवंताला मारण्याकरता. म्हणून एके दिवशी वसुदेवाने नंदाने निर्णय घेतला की आता आपण परत नंदगावाला जाऊया. बाळ होत नव्हतं म्हणून आपण नंदगाव सोडून यमुना किनारी गोकुळात आलो होतो. आता बाळ झालेलं आहे, आपल्याला कृष्ण बलराम प्राप्त झालेले आहेत, आपण पुन्हा आपल्या गावी निघून जाऊ. कारण इथे फारच संकट आहे, इथे मथुरा फार जवळ आहे, ते कंस फारच जवळ आहे, इकडून तो पुन्हा पुन्हा राक्षस पाठवत असतो कायमचा. तर आपण बाळाच्या सुरक्षेकरता आपण सगळे नंदगावात परत जाऊ. अशा प्रकारे आपलं सर्व साहित्य घेऊन, बैलगाडा घेऊन, संपत्ती घेऊन, राजदरबार सगळ्या संपत्ती घेऊन नंद महाराज आपल्या पत्नीबरोबर कृष्ण बलरामासोबतही रोहिणीसोबत सर्व नंदगावाला परत गेले. आणि तिकडे त्यांनी मग उरलेली 7-8 वर्ष सगळ्या गोपींना ब्रजवासींना अनंत आनंद दिला, लोणी चोरी करून, हां, राक्षसांचा वध करून सर्वांना अनंत आनंद दिला. इति दृक्स्वलीलाभिर आनंद कुंडे स्वगोषम निमाजंतम आख्यापयंतम. भगवंतांनी गोकुळवासियांना, ब्रजवासींना आनंदाच्या डोही बुडवलं, परम आनंद प्राप्त करून दिला. म्हणून एक मुनी असं म्हणतात की मी कोणालाही मानत नाही, कोणाचीही पूजा करत नाही, मी केवळ नंद महाराजांची पूजा करतो. का? तर साक्षात परब्रह्म, परमात्मा, अखिल ब्रह्मांड नायक गोलोकेश्वर, अति आनंद घन, सर्व सृष्टीचे निर्माता भगवंत जे आहेत, ते एक बालक बनवून रांगतायत ह्या नंद महाराजांच्या अंगणामध्ये. त्यांना आनंद देण्याकरता बाळ बनून आलेले आहेत. नंद महाराज किती महान असतील, किती महान व्यक्ती असतील, ते संत असतील की ज्यांना आनंद प्राप्त व्हावा म्हणून साक्षात परब्रह्म आपला गोलोक धाम सोडून बालक बनवून यांच्या अंगणामध्ये रांगतायत, त्यांना आनंद देण्याकरता, त्यांचा बाळक बनवून जमतायत, त्यांचा हात धरून चालायला शिकतायत, आई त्याला बोलायला शिकवते. ज्यांनी सगळ्या जगाला गीता ज्ञान दिलं त्याला आई बोबडो बोबडो बोलायला शिकवते, हात धरून चालायला शिकवते. इतका दिव्य आनंद द्यायला ते आलेले आहेत गोकुळामध्ये. त्या आनंद महाराजांचं मी वंदन करतो, माझ्याकरता ते एकमेव पूजनीय आहेत. तसे आपले भगवंत यांनी पूर्ण पुरुषोत्तम अवतार घेतला आणि अद्भुत लीला केल्या. माती खाल्ली, लोणी चोरी केलं, 7 दिवस गोवर्धन उचलून धरला, सगळ्या भक्तांना अप्रतिम अनंत आनंद देण्याकरता त्यांनी लीला केल्या. तर त्यांच्या ह्या लीलेची स्मरण करून आपण आपलं जीवन धन्य करूया आणि कठीण जे वाटतं आपल्याला ते केवळ नामस्मरण करून भगवंताला आठवण करूया, स्मरण करूया त्यांचं. आणि हे जीवन छोटंसं जे आहे धन्य करण्याकरता त्यांची स्मृती सदैव आपल्या मनात जागृत राहो ही प्रार्थना करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री कृष्ण भगवान की, कृष्ण जन्माष्टमी महोत्सव की. ताई गौर प्रेमानंदे हरी हरी बोल।